आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका महत्वपूर्ण असून त्यांनी राष्ट्र आणि जनसेवा करावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. 16व्या रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप. अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत कोणतेही निष्कर्ष न काढण्याची नागरी विमान वाहतूक राज्यमंत्र्यांची सूचना. अमेरिकेची मेक्सिको आणि युरोपियन युनियनमधून होणाऱ्या आयातीवर 30% कर लावण्याची घोषणा. आणि मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तराखंडमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. नवनियुक्त युवक युवतींची राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्वपूर्ण भूमिका असून या माध्यमातून त्यांनी राष्ट्र आणि जनसेवा करावी असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. रोजगार मेळावा हा युवकांना सक्षम बनवण्याच्या आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्याकरता सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे. भारतात लोकसंख्या आणि लोकशाही या दोन मोठ्या शक्ती आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल दूरस्थ माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्रांचं वाटप केल्यानंतर 16व्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. सर्वाधिक 41,000 नियुक्तीपत्र रेल्वे खात्यामार्फत देण्यात आली. महिला, दिव्यांग आणि दुर्गम भागातील उमेदवारांना यामध्ये विशेष प्राधान्य देण्यात आलं. महाराष्ट्रात नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. सरकार रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात केवळ आश्वासनांपुरतं मर्यादित नसून प्रत्यक्षात कृतीच्या माध्यमातून परिवर्तन घडवत असल्याचं प्रतिपादन नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात केलं. अशा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवकांना अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याची दिशा मिळते. हा उपक्रम म्हणजे युवा शक्तीला सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. पुण्यात आयोजित कार्यक्रमात 200 जणांना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, रेल्वेचे पुणे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा उपस्थित होते. टपाल खातं, रेल्वे, सीआयएसएफ, बँकांसहित विविध केंद्र सरकारी कार्यालयांमधल्या सेवेसाठी ही नियुक्तीपत्र देण्यात आली. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत रोजगार मेळावा झाला. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून सखोल चौकशी करून अंतिम अहवाल प्राप्त होईल तोपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढू नका असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. प्राथमिक अहवाल 1 महिन्यात मिळाला असून सर्व प्रक्रिया पूर्ण वेगाने सुरू असल्याचं सांगून ते म्हणाले की पूर्वी ब्लॅक बॉक्स बाहेरच्या देशात पाठवले जायचे, मात्र आता देश आत्मनिर्भर झाला असल्यानं ब्लॅक बॉक्सची प्रक्रिया आणि तपासणीचं काम आपल्या देशातच होत आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2024 या मानाच्या पुरस्कारासाठी नामांकन मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जमीन, पाणी आणि हवाई क्षेत्रातील साहसी कामगिरीसाठी आणि या क्षेत्रातल्या विशेष आजीवन कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. कांस्यमूर्ती, प्रमाणपत्र आणि 15 लाख रुपयांचं रोख बक्षीस असं पुरस्काराचं स्वरूप आहे. 15 जुलैपर्यंत awards.gov.in या संकेतस्थळावर नामांकन स्वीकारण्यात येणार आहेत. सक्तवसुली संचालनालयानं रिअल इस्टेटमधील पर्ल्स अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड आणि तिच्या संचालक तसंच प्रवर्तकांच्या चौकशीसंदर्भात 762,47,00,000 रुपयांच्या पंजाब, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियामधील स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या संस्थेनं मोठ्या प्रमाणात फसव्या सामूहिक गुंतवणूक योजना राबवून गुंतवणूकदारांकडून 48,000 कोटी रुपये गोळा केले आणि त्याचा गैरवापर केला असल्याचं संचालनालय म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि युरोपियन युनियनमधून होणाऱ्या आयातीवर 30% कर लावण्याची घोषणा केली आहे. 1 ऑगस्टपासून हा कर लागू होईल. युरोपियन युनियनला लिहिलेल्या पत्रात ट्रम्प यांनी अमेरिकेची व्यापार तूट ही राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी धोका असल्याचं म्हटलं आहे. प्रमुख व्यापारी भागीदारांसोबत काही आठवड्यांच्या अयशस्वी वाटाघाटींनंतर ही घोषणा करण्यात आली. ट्रम्प सरकारनं जपान, दक्षिण कोरिया, कॅनडा आणि ब्राझीलसह अनेक देशांवर नवीन आयात शुल्क नुकतंच जाहीर केलं आहे. 27 युरोपियन सदस्यीय गटातील वस्तूंवर 30% शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर युरोपियन युनियनच्या नेत्यांनी टीका केली असून यामुळे महागाई वाढेल आणि विकासामध्ये अडथळा येईल असं म्हटलं आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान डॉ हरिनी अमरसूरिया आणि भारतीय उच्चायुक्त संतोष झा यांनी श्रीलंकेतील अनुराधापुरा इथल्या एलापथ गामा या गावात 90 नव्याने बांधलेल्या घरांचं उद्घाटन केलं. ही घरं भारताच्या सहकार्यानं श्री शोभिता नाहिमी गामा या प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आली आहेत. अमरसूरिया यांनी मदुलुल वावे शोभिता थेरो यांच्या वारशाचं कौतुक करत वंचित समुदायांच्या उत्थानासाठी भारतानं दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दोन्ही देशांमधील विकास सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेनं हा प्रकल्प महत्वाचा मानला जात आहे. वाळू आणि धुळीची वादळं आणि त्यांचे वेगवेगळ्या स्तरावर होणारे घातक परिणाम ओळखून संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं 12 जुलै हा दिवस वाळू आणि धुळीच्या वादळांविरुद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला. वाळू आणि धुळीच्या वादळांचा परिणाम आता 150 अधिक देशांमधील 33 कोटींहून अधिक लोकांवर होत असून त्यामुळे आरोग्य, अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाचं मोठं नुकसान होत असल्याचं जागतिक हवामान संघटनेनं म्हटलं आहे. दरवर्षी सुमारे 2 अब्ज टन धूळ उत्सर्जित होते. यातली 80% जास्त धूळ उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील वाळवंटातून येऊन ती जगभर पसरत असल्याचं अहवालात म्हटलं आहे. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका या भागात वादळांशी संबंधित वार्षिक खर्च 150 अब्ज डॉलर्स पर्यंत जातो. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं 2025 ते 2034 हे दशक यासाठीच्या कृतीचं समर्पित दशक म्हणून घोषित केलं आहे. विम्बल्डन टेनिसमध्ये काल झालेल्या एकतर्फी अंतिम सामन्यात पोलंडच्या इगा स्वियातेक हिनं अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोवा हिला केवळ 57 मिनिटात 6-0, 6-0 असं हरवून आपलं 6वं ग्रँडस्लॅम विजेतेपद आणि विम्बल्डनमधलं पहिलं विजेतेपद जिंकलं. या विजयामुळे ती व्हिनस रोजवॉटर डिश जिंकणारी पहिली पोलिश महिला ठरली आहे. दरम्यान जुलियन कॅश आणि लॉयड ग्लासपूल यांनी विम्बल्डन 2025 इतिहास रचला. 1936 नंतर पुरुष दुहेरीचं विजेतेपद जिंकणारी ही पहिली पूर्ण ब्रिटिश जोडी ठरली आहे. या जोडीनं ऑस्ट्रेलियाच्या रिंकी हिझिकाटा आणि नेदरलँड्सच्या डेव्हिड पेलला 2-0 असं पराभूत केलं. 89 वर्षांपूर्वी पॅट ह्युजेस आणि रेमंड टकी या ब्रिटिश जोडीनं पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं होतं. भारतीय हवामान विभागानं आज मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा नारंगी बावटा जारी केला आहे. आगामी 3 ते 4 दिवसात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानच्या काही भागात तसंच 2 दिवस पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड आणि ओडिशासह देशाच्या पूर्व भागातही मुसळधार पावसाची परिस्थिती कायम राहील. केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागातही वादळ आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अँडरसन तेंडुलकर क्रिकेट मालिकेतील 3रा कसोटी सामन्याच्या 4थ्या दिवशी यजमान इंग्लंड संघ आज भारताविरुद्धचा आपला 2रा डाव बिनबाद 2 धावांवर खेळणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. 5 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रनिर्मितीमध्ये युवकांची भूमिका महत्वपूर्ण असून त्यांनी राष्ट्र आणि जनसेवा करावी, पंतप्रधानांचं प्रतिपादन. 16व्या रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप. अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत अंतिम अहवाल प्राप्त होईपर्यंत कोणतेही निष्कर्ष न काढण्याची नागरी विमान वाहतूक राज्यमंत्र्यांची सूचना. अमेरिकेची मेक्सिको आणि युरोपियन युनियनमधून होणाऱ्या आयातीवर 30% कर लावण्याची घोषणा. आणि मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तराखंडमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.